आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या शनिवारपासून नायजेरिया, ब्राझील आणि गयानाच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची आज मुंबईत सभा। केंद्र सरकार आदिवासी समुदायाला संसाधनापासून दूर ठेवत असल्याचा राहुल गांधी यांचा नंदुरबारच्या प्रचारसभेत आरोप। झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात काल 66.51% मतदान। आणि देशाचे पहिले प्रधानमंत्री दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या शनिवारपासून नायजेरिया, ब्राझील आणि गयानाच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी काल नवी दिल्लीत माध्यमांना दिली। 19व्या G20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी मोदी 18 आणि 19 नोव्हेंबरला ब्राझीलला भेट देणार असून त्यांचा हा 3रा अधिकृत ब्राझील दौरा आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना डॉमिनिका देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला आहे। कोविड महामारीच्या काळातल्या कामगिरीच्या गौरवार्थ आणि दोन्ही देशातली भागीदारी मजबूत करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात येणार आहे। गयाना इथं होणाऱ्या इंडिया कॅरिकॉम या परिषदेत हा सन्मान प्रदान करण्यात येईल। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे आता शेवटचे काही दिवस शिल्लक राहिले आहेत, त्यामुळे राजकीय नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज छत्रपती संभाजीनगर, पनवेलजवळ खारघर आणि मुंबईत शिवाजी पार्कवर सभा घेणार आहेत। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज धाराशिव, सोलापूर आणि सांगली इथं प्रचारसभा घेणार आहेत। काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सभा नंदुरबार इथं झाली, त्यानंतर ते नांदेड इथं प्रचारसभा घेणार आहेत। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज इगतपुरी आणि पुणे इथं प्रचारसभा घेणार आहेत। केंद्र सरकारच्या धोरण निर्मितीत आदिवासी अधिकारांना मर्यादित अधिकार असून आदिवासी समुदायाला संसाधनापासून दूर ठेवलं जातं असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी केला। ते आज नंदुरबार इथं प्रचारसभेत बोलत होते। देशात आदिवासींची लोकसंख्या 8% आहे, मात्र त्यांना सोयी सुविधा नाकारल्या जातात। ही परिस्थिती बदलायची असेल तर जातनिहाय जनगणना करावी लागेल असं गांधी म्हणाले। प्रत्येक समुदायाच्या संख्येनुसार त्यांची भागीदारी सुनिश्चित केली जाईल। आरक्षणाची 50% मर्यादा काढून टाकली जाईल। शेतकऱ्यांचं 3 लाखापर्यंतचं कर्ज माफ केलं जाईल। महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 3,000 रुपये दिले जातील। 25 लाखापर्यंतचा आरोग्य विमा दिला जाईल। 2.5 लाख सरकारी नोकऱ्या दिल्या जातील अशी आश्वासनं राहुल गांधी यांनी दिली। राहुल गांधी प्रत्येक सभेत संविधानाची प्रत दाखवतात यावरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेला गांधी यांनी या सभेत प्रत्युत्तर दिलं।
उनको कोई आइडिया नहीं कि इस किताब के अंदर क्या लिखा हुआ है, इसीलिए प्रधानमंत्री जी के लिए ये संविधान खाली है। वो कहते हैं कि लाल रंग का संविधान राहुल गांधी दिखाता है। देखिए इस पर क्या रंग है, नीला है, लाल है, हमें कोई फर्क नहीं पड़ता। इसके अंदर जो लिखा है उसकी हम रक्षा करते हैं, उसके लिए हम जान देने को तैयार हैं।
महायुतीच्या काळात राज्यातले उद्योग प्रकल्प दुसऱ्या राज्यात नेण्यात आले असून 5 लाख रोजगार हिसकावले गेल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला। राज्यातल्या जनतेला रोजगार मिळावा, अधिकारांचं संरक्षण व्हावं यासाठी महाविकास आघाडी काम करेल असं ते म्हणाले। श्रोतेहो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं 18वा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागाच्या YouTube वरून प्रसारित केला जात आहे। या कार्यक्रमात आज सोलापूर जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल। विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदारांनी आपला हक्क बजावत मतदान करण्याचं आवाहन अभिनेत्री सीमा देशमुख यांनी केलं आहे।
माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे की मतदान अवश्य करा। मतदान हा आपला हक्क आणि कर्तव्य दोन्ही आहे। आपल्याला जर बदल घडवायचा असेल किंवा आपल्याला आपले लोकप्रतिनिधी जबाबदारीने निवडायचे असतील तर मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते पार पाडलंच पाहिजे। मी माझ्या कुटुंबासहित नेहमीच मतदान करते। तुम्हीही मतदान नक्की करा, येत्या 20 नोव्हेंबरला विसरू नका।
या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 15 जिल्ह्यातल्या 43 मतदारसंघांमध्ये काल 66.51% मतदान झालं। सर्वाधिक म्हणजे 79% जास्त मतदान खरसावन इथं नोंदवलं गेलं। काल 683 उमेदवारांचं राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झालं। सरायकेलामधून भाजपचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन, रांचीमधून राज्यसभा खासदार आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे उमेदवार महुआ माझी, लोहरदगामधून काँग्रेसचे रामेश्वर ओराव, जमशेदपूर पश्चिममधून जनता दल युनायटेडचे सरयू राय, तसंच इचागडमधून आजसूचे हरेलाल महतो अशा महत्वाच्या उमेदवारांचं भवितव्य या निवडणुकीत ठरणार आहे. 20 नोव्हेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यातलं मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. 10 राज्यातल्या 31 विधानसभा मतदारसंघ आणि केरळातल्या वायनाड लोकसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठीही काल मतदान झालं. यामध्ये राजस्थानातले 7, पश्चिम बंगालमधले 6, आसाममधले 5, बिहारमधले 4, कर्नाटकातले 3 आणि मध्य प्रदेशातल्या 2 जागांचा समावेश आहे. याशिवाय केरळ, छत्तीसगड, गुजरात आणि मेघालयमध्ये विधानसभेच्या प्रत्येकी एका जागेसाठी काल मतदान झालं. केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सुमारे 65% मतदान झालं. देशाचे पहिले प्रधानमंत्री दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त देश आदरांजली वाहत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नेहरू यांना आदरांजली वाहणारा संदेश समाज माध्यमावर प्रसिद्ध केला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी मुंबईत राजभवन इथं पंडित नेहरूंच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. राजभवनातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी देखील पंडित नेहरू यांना आदरांजली वाहिली आहे. श्रीलंकेत सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे. सकाळी 10 वाजेपर्यंत 28% मतदान झालं होतं. अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके, प्रधानमंत्री डॉ हरिणी अमरसूर्या, माजी अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे, साजित प्रेमदासा यांनी मतदानाचा हक्क बजावला. माजी खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांना मुंबई एनआयईच्या विशेष न्यायालयानं वॉरंट जारी केलं आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातल्या अंतिम सुनावणीला प्रज्ञा ठाकूर गैरहजर राहिल्या, त्यामुळे हे वॉरंट जारी करण्यात आलं आहे. प्रज्ञासिंह यांना जारी केलेलं गेल्या 8 दिवसातलं हे दुसरं वॉरंट आहे. अमेरिकन संसद म्हणजेच काँग्रेसच्या अध्यक्षपदी माईक जॉन्सन यांची रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून निवड करण्यात आली आहे. रिपब्लिकन पक्षाच्या बैठकीत नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. माईक जॉन्सन यांना पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात होणाऱ्या 435 सदस्यांच्या सभागृहात बहुमत मिळवावं लागेल. त्यानंतर त्यांची अध्यक्षपदी नियुक्ती होईल. एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेनं लष्कर ए तैबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित एका आरोपीच्या स्थावर मालमत्तेवर टाच आणली आहे. गेल्या फेब्रुवारीत श्रीनगर इथं 2 पर्यटकांची हत्या झाल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. या आरोपीची श्रीनगरमधली मालमत्ता जप्त करण्यात आली असून तो सध्या श्रीनगरच्या मध्यवर्ती कारागृहात आहे. प्रशांत महासागराच्या दक्षिण भागात असलेल्या सोलोमन बेटावर शास्त्रज्ञांना एक महाकाय प्रवाळ खडकाचा शोध लागला आहे. या प्रवाळाचा आकार फुटबॉलच्या 2 मैदानांएवढा असून तो अंतराळातूनही दिसतो. हा प्रवाळ पॅओनो क्लाउस या प्रजातीशी संबंधित असून तो 300 वर्षांहून जास्त जुना असण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. हवामान बदलाचा प्रशांत महासागरावर होणाऱ्या परिणामावर संशोधन करणाऱ्या एका व्हिडिओग्राफरला हा प्रवाळ सर्वप्रथम दिसला होता. विशेष म्हणजे गेला काही काळ सातत्याने होणाऱ्या हवामान बदलाचा या प्रवाळावर गंभीर परिणाम होत असताना या प्रवाळाचा आकार कमी झालेला नाही. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रवाळाचा शोध हा महत्त्वपूर्ण असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. बिहारमध्ये सुरू असलेल्या महिला आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत आज यजमान भारताचा सामना थायलंडच्या संघाशी होणार आहे. राजगीर इथं संध्याकाळी 4:45 हा सामना सुरू होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या शनिवारपासून नायजेरिया, ब्राझील आणि गयानाच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ भाजपचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची आज मुंबईत सभा. केंद्र सरकार आदिवासी समुदायाला संसाधनापासून दूर ठेवत असल्याचा राहुल गांधी यांचा नंदुरबारच्या प्रचारसभेत आरोप. झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात काल 66.51% मतदान. आणि देशाचे पहिले प्रधानमंत्री दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त देशांची आदरांजली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.